माझ्यापेक्षा खरोखरीच जर दुसऱ्या ठिकाणी जर कोणी कुठेही सुंदरपणा काही जर दिसत असेल तर त्या व्यक्तीकडनं तर मला घेण्याची अजूनही माझ्या अंगात गमत आहे. मी अजूनही घेऊ शकते, अजूनही इच्छा आहे. काही काही गोष्टी जवळ जाऊन गेल्यानंतर त्याचा आपण विचार करायला पाहिजे की हे आपल्याला योग्य आहे का, हे बरोबर झालंय का, हे किती सुंदर गेलेलं आहे, तर ते आपण काय घेऊ नये. माझ्या शिष्यवर्गांना प्रत्येकाला हे सांगणं आहे, जरी तुम्ही माझ्याकडे शिकत असेल आणि जर मला न विचारता तुम्हाला कुठेही एखादा दागिना जर दिसला तर तुम्ही तो घेतल्याशिवाय राहू. मी कधीही मला वाईट वाटणार नाही, कारण चांगलं आहे, विद्या आहे ही कुणी कोणाकडनं घ्यावी. पण आज ती प्रवृत्ती राहिलेली नाही. आमची प्रवृत्ती त्यावेळेला अशी होती, आम्हाला खासावरच गाणं शिकल्यानंतर सुद्धा कोणाकडनं तरी काहीतरी मिळालं तर आम्ही सोडलेलं नाहीये.
त्या काळात सुद्धा
उदाहरणं सांगते मी तुम्हाला. मी बेळगावला आजारी पडून बेळगावला होते आणि त्यावेळेला खासावरची तालीम सुरू होती, दोघांची तालीम सुरू होती. मी बेळगावला आजारी होते म्हणून तिथे येण्यासाठी येऊ नये आणि त्याच वेळेला माझीभाव तिथे होते
रामकृष्ण
आणि तिथं त्या गल्लीत कुठे राहत होते देवाला माहिती. पण त्या मी तिथे ज्या गल्लीत राहत होते त्या गल्लीतनं ते जात होते नेहमी सकाळी
असं.
आणि एकदा असा प्रसंग आला की संध्याकाळी ते गायला बसलेले असताना ते आमच्या मला माहिती नव्हते म्हणजे मुळे काही किंवा ते तिथे मेहनत करतात मला
काही माहित नाही. बरोबर
संध्याकाळी असं फिरत मालकाची एकता अजिबात पाठ करतो. त्यांनी मेहनत केली ते माझ्या डोक्यात नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कमरा काढून ते काम पाठ केलं आणि त्या गर्दीतनं ते जाताना वर आले. जे बापरे गजिबा म्हणताना माझे चकित नव्हतं त्यांचा वा तुम्ही यावेळेला सकाळी नाही घर आहे तुझी ताण ऐकून वर आलो. माझी ताण तू घेतलीस तुम्ही बोल केवढा मोठा निघला मनुष्य. रात्री घेतलेली ताण त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या डोक्यात ती बसून सकाळी मी त्याची मेहनत करते हे वजीबांच्या डोक्यात कसं राहिला. बोल म्हणाले ही ताण माझी आहे की नाही. म्हटलं होय बाबा तुमचं. म्हटलं काय रागू नका. नाही नाही बाबांना म्हटलं तसं तस रागत नाही आणि तुला तसं काही वाटलं तर तुम्हाला खुशाल विचार मी तुला सांगतो.
म्हणजे ही वजेभवांची आणि तुमची पहिली भेट कट आहे अशी.
नाही
ओळख होती
पुष्कळ
ओळख होती. बरोबर आहे.
तर पण त्यांना वाईट वाटलं नाही तर आनंद वाटला. मलाही काही वाईट वाटलं नाही की वजेभवांच्याकडनं ताण घेऊन मी ती पाठ करते. मलाही काही वाटलं खासाबांना त्यांना वाईट वाटणार नाही की वजेभवांची ताण तू पाठ का आताची शिकवणी आणि आताचे मनाचे मनोधर्म निराळे झालेले आहे. आता आत्तापर्यंत मला जर बरोबर पाठ जर नसेल आणि मला जर कोणी सांगितलं की तुमच्याकडे जर बरोबर आहे तर मी तुमच्याकडनं मागून घेणार तर मला ते सांगा. पण आज ती प्रवृत्ती नाहीये. असं झालेलं आहे की मी आत्ता जाताना तीच बरोबर आत्ता असं झालेलं.
पण नेमका हा आरोप जुन्या गायकावर घराण्याचे लोक करतात की ते हट्टी होते आपण सांगतो तसंच गा असं सांगायचे वगैरे. पण हा माई तुमचा अनुभव मला खूप वेगळा आणि चांगला वाटला.
मला कधी असं सांगितलेलं नाही, कोणीच सांगितलेलं नाही.
म्हणजे ही जी मोकळीक आहे आविष्काराचं हे स्वातंत्र्य आपण म्हणतो ते तुम्ही लहानपणापासून घेतलं.
बहारातली एक ताण मला खासाने कुठलं तरी जवळचं नाव सांगितलं होतं पण आता मला लक्षात काही येत नाही पण ती ताण त्या गवळ्याची खासाबांनी आमच्या पाठ करून मला येऊन सांगितलं की ह्या अमुक ही ताण अमुक गवळ्याची आहे.
म्हणजे स्वतः खासाहेब सुद्धा तसं करत होते. जिथं जिथं काही चांगलं मिळेल ते ते ग्रहण करायचं.
चांगलंच ग्रहण करायला काय बिघड.
हा नेमका जुन्या गवळ्यामधला चांगला जे गुण आहे तो बाजूला ठेवलेला आहे आणि त्यांची निंदनालाच ती जास्त करतात हल्ली असं की. म्हणजे
मला एक बघून यांचे शाळग्रह मुला
हो गोविंद शाळग्रह
ते एकदा माझ्याकडे आले. मला म्हणाले मला नकातले असता येईल. म्हटलं खुशाल की कुठले बघ नव्हता आज. म्हटलं घ्या पाठ कर. मला तुम्ही एकदा सांगा म्हटलं, हे बघा बुवा, एकदा सांगून तुम्हाला येणार हे बोलू नका.
बरोबर.
एकदा जर येऊन सांगितलं असतं आणि जर बसली असती तर म्हटलं आम्ही आतापर्यंत येणार नाही, केलंच असतं कशाला? तुम्ही तरी म्हटलं केलं असतं कशाला? म्हटलं एवढं सोपं आहे का? आज मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही पाठ केली, काय बोलता मग? बाई म्हटलं घ्या पाठकर. मी म्हणले पाठ केली, खाली गेले, तिसऱ्या रात्रावरनं पुन्हा परत बोलावले.
विचारले तो पाहिजे.
म्हटलं काय बुवा? म्हटलं सांगितलं होतं तुम्हाला हे नाही तसं होणार, की त्याच्यावरती मेहनतच करायला पाहिजे, ती पक्कीच करून घ्यायला पाहिजे. तुमची केव्हाही तुम्ही स्वतःची उठल्यानंतर तुम्हाला ती आता पाठ व्हायला पाहिजे, की ही अशी 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 तेव्हा ती पाठ झाली नाही. आणि जे आत्ता शिकून आत्ता जे पाठ होतं ते आत्ता शिकून आत्ता विसरतं, त्याला पाठ म्हणत नाही. पाठ म्हणजे प्रत्येक अवयवात ते भरायला पाहिजे. तेव्हा ती पाठ झाली होती. ती उठल्यानंतर सुद्धा आम्हाला जर विचारलं की ही बोलताना कुठल्या नाकरीवरनं त्रास सांगू शकतो, कुठल्या नाकरीवरनं